आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पावसामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जनजीवन विस्कळीत। पुणे शहराच्या काही भागात एनडीआरएफ आणि लष्कराकडून बचावकार्य। कोकण मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात पुढचे दोन दिवस अति जोरदार पावसाची शक्यता। नीट यूजी 2024 परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। ख्यातनाम साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून भारतीय महिला संघानं केलं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आज पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। पुण्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग केल्यामुळे पुणे शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं। सिंहगड रस्त्यावर एकतानगरमध्ये एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीची पाहणी केली। 10वी आणि 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना पावसामुळे फेरपरीक्षेला उपस्थित राहता आलं नाही त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं। दुपारी 15,000 क्युसेकपर्यंत कमी केलेला खडकवासल्याचा विसर्ग संध्याकाळी 6 वाजेपासून पुन्हा 40,000 क्युसेक केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली। पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसामुळे 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत। मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन इंटरसिटी एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस या गाड्यांच्या फेऱ्या रेल्वेनं आज आणि उद्यासाठी रद्द केल्या। राज्याच्या इतरही भागात झालेल्या पावसानं मुंबई पनवेल पालघर कल्याण डोंबिवली या महानगरपालिका क्षेत्रातल्या आणि ठाणे पुणे तसंच रायगड या जिल्ह्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर झाली होती। ठाणे शहर तसंच रत्नागिरी रायगड सातारा या जिल्ह्यांमधल्या शाळांना उद्यासाठी सुट्टी जाहीर झाली आहे। मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। पाणी साचल्यानं रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला। ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। रायगड जिल्ह्यातल्या सावित्री आणि आंबा या नद्यांनी धोक्याची पातळी तर कुंडलिका आणि पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीपात्राजवळच्या गावांमधल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे। सांगली जिल्ह्यात वारणा आणि कृष्णा या नद्यांचं पाणी नागरी वस्तीत आल्यामुळे 40 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे। चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वाहतुकीचे अनेक मार्ग बंद झाले आहेत। हवामान विभागानं मुंबई पुणे ठाणे पालघर रायगड आणि सातारा या जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे। रायगड रत्नागिरी आणि साताऱ्यात उद्याही रेड अलर्ट आहे। राज्यात ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे तिथं बचाव कार्य वेगानं सुरू आहे। मात्र नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या लष्कर नौदल पोलीस अग्निशमन दल आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। कोकण मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात पुढचे 2 दिवस अति जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। विदर्भ मराठवाडा सौराष्ट्र आणि कच्छमध्ये तुरळक ठिकाणी आज आणि मध्य प्रदेशमध्ये उद्यापर्यंत अति जोरदार पावसाची शक्यता आहे। कर्नाटकच्या किनारपट्टी आणि दक्षिणेकडच्या भागात येत्या 27 जुलै रोजी तर पूर्व राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये देखील 26 आणि 27 जुलै रोजी अति जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। राष्ट्रीय चाचणी संस्थेनं नीट यूजी 2024 परीक्षेचा सुधारित निकाल आज जाहीर केला। भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतला वादग्रस्त ठरलेला प्रश्नाचा योग्य पर्याय विचारात घेऊन हा सुधारित निकाल देण्यात आला आहे। या प्रश्नाच्या योग्य उत्तराबाबत निर्णय घेण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी दिली होती। त्या अनुषंगानं स्थापन झालेल्या आयआयटी दिल्लीच्या तज्ञांच्या समितीनं या प्रश्नाच्या चौथ्या पर्यायाची योग्य उत्तर म्हणून निवड केली। नीट यूजी परीक्षा रद्द करण्याबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्या असून या परीक्षेच्या अखंडतेला धक्का लागल्याचं सिद्ध करणारे कोणतेही सबळ पुरावे आढळून आले नाहीत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। विद्यार्थी आपला सुधारित निकाल अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतील। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. मंजूर पदाच्या कमीत कमी 5% किंवा किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल या दृष्टीनं नियोजन करावं असं त्यांनी सांगितलं. उद्योग कौशल्य विकास यांच्यासह सहकार उच्च आणि तंत्रशिक्षण बंदर विकास परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयानं योजनेची अंमलबजावणी करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातली पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातल्या सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. नागपूर विभागासाठी या योजनेअंतर्गत 29,500 उमेदवारांच्या नियुक्तीचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8,847 उमेदवारांची नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिली. ख्यातनाम साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज वसई इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. आनंदाचे अंतरंग, मदर तेरेसा, ओयासिसच्या शोधात, ख्रिस्ताची गोष्ट, तेजाची पावले, मुलांचे बायबल, सृजनांचा मेळा ही फ्रान्सिस दिब्रिटो यांची पुस्तकं, तसंच नाही मी एकला हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी फादर दिब्रिटो यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी आज भारतानं शानदार कामगिरीनं सुरुवात केली. नेमबाजीमध्ये भारतीय महिला संघानं रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. भारतीय तिरंदाज तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांच्यासह दीपिका कुमारी, अंकिता भगट, भजन कौर आणि बी धीरज वैयक्तिक रँकिंग फेरीत यांनी भाग घेतला. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना यजमान फ्रान्स आणि नेदरलँड यांच्यात अंतिम 16 टप्प्यात झालेल्या सामन्यातल्या विजेत्यांबरोबर होईल. पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव भारताचं प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचे उर्वरित टप्पे 28 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. रँकिंग फेऱ्यानंतर स्पर्धा मॅचप्लेच्या टप्प्यात प्रवेश करेल. पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार उद्या रात्री 11 वाजता सुरू होईल. टेनिसमधला माजी जगजेत्ता आणि ऑलिम्पिकमध्ये 2 वेळा सुवर्णपदकावर मोहर उमटवणाऱ्या अँडी मरे यानं पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीतून माघार घेतली आहे. आता मरे डॅन एव्हान्स या जोडीदाराबरोबर पुरुष दुहेरीतला सामना खेळणार आहे. यावर्षीच्या सर्व मालिका खेळल्यानंतर मरे टेनिसमधून आपली निवृत्ती जाहीर करणार आहे. लोकसभेत आज सत्तारूढ आणि विरोधी पक्षांमध्ये झालेल्या जोरदार गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचं कामकाज 2 तास स्थगित करण्यात आलं. काँग्रेसचे सदस्य चरणजीत सिंग चन्नी यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेत बोलताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेयंत सिंग आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे आजोबा यांच्या हत्येचा उल्लेख केला. यावरून बिट्टू आणि चन्नी यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. या गोंधळात पीठासीन अधिकाऱ्यांनी सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर या मुद्यावर चर्चा सुरूच राहिली. किमान आधारभूत भावासाठी कायदेशीर हमी देण्याची शेतकऱ्यांची मागणी असून केंद्र सरकारनं तसं आश्वासन दिल्याचं चन्नी यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जनजीवन विस्कळीत. पुणे शहराच्या काही भागात एनडीआरएफ आणि लष्कराकडून बचावकार्य. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात पुढचे 2 दिवस अति जोरदार पावसाची शक्यता. नीट यूजी 2024 परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. ख्यातनाम साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून भारतीय महिला संघानं केलं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.